स्तोत्रसंहिता अध्याय 126 सुयनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वरांनी माघारी आणले तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. मग आमचे मुख हास्याने आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रामध्ये म्हणू लागले, परमेश्वरने यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. परमेश्वरने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. आम्ही किती हर्षित झालो आहोत. परमेश्वरा, नेगब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आळळी मारून कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो पुन्हा हर्षाने आळळी मारून आपल्या पेंड्या आपल्या बरोबर घेऊन येईल.